chinimandi.com पॉडकास्ट।
चौधरी साखर कारखाना प्रकरण, नवाज शरीफ यांची मुलगी मरियमला दिलासा। चौधरी साखर कारखाना प्रकरणात पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांची मुलगी मरियम नवाजला एक मोठा दिलासा मिळाला आहे। लाहोर उच्च न्यायालयाकडून त्यांना जामीन मिळाला आहे। मरियम आणि त्यांचे चुलत भाऊ यांना पाकिस्तानच्या राष्ट्रीय जबाबदेही ब्युरोनं अटक केली होती। एनबीएच्या विशेष कोर्टानं त्यांना 25 सप्टेंबरला न्यायालयीन कोठडी दिली होती। पाकिस्तान सरकारच्या आर्थिक निगराणी करणाऱ्या इकाईनं चौधरी साखर कारखान्यातील भ्रष्टाचाराविरोधात तक्रार दाखल केली होती। तक्रारीनुसार साखर कारखान्यात अरबो रुपयांचा अपहार केला गेला। मरियमला मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक केली गेली। एनबीएनं असाही दावा केला की 3 परदेशी लोकांनी कारखान्याच्या प्रमुख मरियम नवाजच्या नावावर करोडो रुपयांचा अपहार केला आहे। लाहोर उच्च न्यायालयातील अधिकाऱ्यानं सांगितलं की मरियम यांना त्यांच्या गुणदोषाच्या आधारावर जामीन देण्यात आला आहे। अधिकारी म्हणाले की कोर्टानं दोन्ही बाजू ऐकल्यानंतरच हा जामीन दिला आहे। कोर्टानं सांगितलं की जोपर्यंत त्यांच्या विरोधात मनी लॉन्ड्रिंगचा आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत त्यांना तुरुंगात ठेवलं जाऊ शकत नाही।